श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। मंडळी, 65 61 ओवी सुरू आहे। काल पूर्वार्धामध्ये आपण या ओवीचं विश्लेषण केलं। आईचा महिमा माऊली शब्दाच्या मागे काय लपलेलं आहे आणि का म्हणून अख्खा महाराष्ट्र ज्ञानेश्वरांना माऊली म्हणून संबोधतो याचा विचार केला। ओवी होती, चांगदेवा तुझे निव्याजे, माऊलिया श्री निवृत्ती राजे, स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे। चांगदेवा तुझ्या निमित्ताने माझी सद्गुरु माऊली, माझे सद्गुरु राजे निवृत्ती राजे यांनी स्वतःच्या अनुभवाचा रसाळ खाऊ मला दिला आणि अत्यंत लोभाने दिला, अत्यंत वात्सल्याने दिला आणि तोच खाऊ आता मी तुला देतोय हे समजून घे, असा बोध देणारी ही 61 ओवी। याचं आज आणखी विश्लेषण करूया आणि यातून आपल्या पदरी काय पडतं ते पाहूया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। चांगदेव पासष्टी हा सूत्रग्रंथ आहे। एक एक ओवी एका सूत्राची, एका सिद्धांताची आणि नुसत्या सिद्धांतापर्यंत सीमित राहत नसून ते असे सिद्धांत आहे ज्याची तुलना इतर सिद्धांताशी करता येत नाही। इतर जे सिद्धांत असतात त्याच्यामध्ये एखादा आशय असतो, त्याला सिद्ध करायचं असते आणि त्यासाठी निर्णय लॉजिक देऊन ते सिद्ध झालं की तो सिद्धांत संपतो। पण इथे हे सिद्धांत असे नाही, कारण या सिद्धांतामध्ये लॉजिक, रॅशनल ॲनालिसिस एवढंच नसून याच्या पलीकडे असणारी जी स्वानुभवाची गोष्ट आहे ती असणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणून प्रत्येक ओवी किंवा प्रत्येक प्रमेय काही असे वे फॉरवर्ड सोडतात, वे फॉरवर्ड की जिथून आपल्याला आणखीन पुढे जाऊन ते अनुभवण्याची गरज आहे। चांगदेव पासष्टी हा आयुष्याचा न संपणारा ग्रंथ आहे। माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, हा न संपणारा ग्रंथ आहे। एकदा ऐकून संपला असा ग्रंथ नाही आहे। प्रत्येक ओवी हे एक खुली किताब आहे, ओपन बुक आहे। शकते वर्तुळ कुठून सुरू झालं आणि कुठे संपलं हे कळत नसते, तशी ही प्रत्येक ओवी वर्तुळाकार आहे। याचा आरंभ कुठे आहे, मध्य कुठे आहे आणि अंत कुठे आहे हे दिसत नाही। आणि हे वर्तुळ आत्मज्ञानाचं वर्तुळ आहे। हे स्केलमध्ये लहान जरी असलं तरी ते सटीक आणि सटीप असं वर्तुळ आहे। स्केल मोठा जरी केला, म्हणजे त्याची अपस्केलिंग जरी केली किंवा त्याची त्रिज्या किंवा त्याचा परिध वाढवला जरी, तरी त्याच्या रिझॉल्युशनमध्ये घट होत नाही। बरं का, तरुण सुशिक्षित मुलं माझी गोष्ट समजू शकतात। कोणत्याही रिझॉल्युशनच्या स्केलवरती ते तितकंच सटीक आणि सटीप आहे, लेजिबल। म्हणून ही प्रत्येक ओवी, प्रत्येक सिद्धांत हा अजरामर आहे। कोणत्याही स्केलवर नेला तरी त्याच्या वर्तुळाकारामध्ये अजिबात काही फरक पडणार नाहीये. या स्वानुभवामृताचा जसा माऊली ज्ञानेश्वरांना लाभ झाला, माऊली म्हणतात की ज्ञानदेवा, चांगदेवा, तुलाही असाच लाभ मिळो आणि तुला हा लाभ निश्चित होईल. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये एक सुंदर ओळी त्याच्यामध्ये येते. तैसे तुझे हित आघवे, जव जव का तुझ फावे, तव तवा मुचे सुख दुणावे, ऐसे आहे. आता ही ओवी स्वतःमध्येच एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणता येईल अशी ओवी आहे. तैसे तुझे हित आघवे. आता इथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे कुरुक्षेत्राच्या मैदानावर की तुझ्या हिताच्या गोष्टी मी सांगतोय. 10वा अध्याय जेव्हा सुरू होतो त्याच्या आधी 9वा अध्याय संपतो. 9व्या अध्यायाचं नाव माऊलीने ठेवलंय राजविद्या राजगुह्य योग. आता ती राजविद्या राजगुह्य अत्यंत गुह्य गोष्ट त्यात आहे 9व्या अध्यायात. आणि तो संपल्यानंतर इथे देव सांगत आहे अर्जुनाला की तैसे तुझे हित आघवे, जव जव का तुझ फावे. जेव्हा जेव्हा मी तुझ्या हिताच्या गोष्टी करतो आणि मला असं वाटते की त्या हिताच्या गोष्टी तुला कळल्यात. बघा, याच्यामध्ये एक तळमळ आहे बरं का, कळकळीची तळमळ आहे. आणि हे सर्वत्र कॉमन आहे. एक डॉक्टर असतो, त्याला जेव्हा तो ट्रीटमेंट करतो त्याच्या डोक्यामध्ये एक रचना असते, एक प्लान असतो, आणि त्या प्लॅनप्रमाणे सगळं घडत गेलं की त्याला खूप आनंद होतो. तो कोणाला सांगू शकत नाही. तो आनंद त्या पेशंटलाही सांगू शकत नाही, तो कोणाला सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे एक सायंटिस्ट जेव्हा एक्सपेरिमेंट करतो आणि त्याच्या डोक्यामध्ये त्या एक्सपेरिमेंटबद्दल एक हायपोथेसिस असते आणि मधल्या ऑब्झर्वेशनमध्ये ती हायपोथेसिस कन्फर्म होत असेल तर त्याला आतल्या आत खूप आनंद होतो, खूप भयंकर आनंद होतो त्याला. तो सांगू शकत नाही. आणि ते लिखाण करताना त्याचा रिसर्च पेपर जर एखाद्या इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश होत असेल तर त्याच्या आनंदाला तर काही पारावारच नाही. तसं इथे म्हणतात की तुझ्या हिताची जी जी गोष्ट मी तुला सांगतो आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की ती तुला कळली, जवजवळ का तुझं फावे, तव तव आमचे सुख दुणावे, तेव्हा तेव्हा अर्जुना आमचं सुख, आमचा आनंद हा द्विगुणित होतो. असे आहे, तुझे हित तुला प्राप्त झालेले कळले की आमचे सुख दुणावते. असे हे जे संत असतात, माऊली ज्ञानेश्वरांनी जे काही चांगदेवांना उपदेश करण्यासाठी लिहिलं आणि ज्यावेळी हे पत्र गेलं तिथे पुणतांब्याला आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला तर काहीच कळलंच नाही याचं, म्हणून ते पळत अलंकापुरीला आले, आळंदीला आले आणि मग मुक्ताईच्या त्या हात ठेवल्यामुळे, डोक्यावर हात ठेवल्यामुळे किंवा ज्यावेळी तो शक्तिपात झाला चांगदेवांना, तो भाग वेगळा कधीतरी घेऊ. त्या शक्तिपात होता बरोबर या सर्व ओव्यांचा अर्थ लागू लागला, तेव्हा त्यांना कळू लागला हे आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय आपल्या आतमध्ये जो परमात्मा विद्यमान आहे त्याचं स्वतःचं दर्शन झालं म्हणजे मग कळण्यासाठी काही शिल्लकच राहत नाही ना, समजून घेण्यासारखं काही राहतच नाही. तर असे हे संत, राजे, सम्राट, माऊली हे दोन्ही भाव सद्गुरूंच्या ठिकाणी एकत्रित असतात. चांगदेवा तुझे नि व्याजे, माऊली श्री निवृत्ती राजे, स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे. चांगदेवा हे स्वानुभवाचे रसाळ गोड खाद्य, गोड खाऊ हा तुला दिला आहे आणि हे खाद्य किंवा हा खाऊ किंवा हा खाजा हा किती रसाळ आहे याची कल्पना या ग्रंथातील विषयांचे निरूपण करताना मलाही खूप आनंद झाला. हे खाद्य त्यांचा अनुभव आहे आणि तो त्यांनी मोठ्या प्रेमाने तुझ्या माझ्या आणि जगावरील प्रेमाने मला दिला आहे. निवृत्तीनाथांनी माझ्या हातात दिला जगावर उपकार करण्यासाठी. आणि हे जे संत असतात अशा पद्धतीने उपकार करतात आणि हे उपकार एक दोन दिवसाचे नसतात. मॉनिटरी टर्म्समध्ये इकॉनॉमिक टर्म्समध्ये जे उपकार केले जातात ते टेम्पररी असतात, काही दिवसाचे असतात, कारण कालांतराने सगळं काही बदलतं. मोठमोठे कीर्तिवान लोक किती मोठमोठे राजे होऊन गेले असतील. हिंदीमध्ये फार सुंदर म्हणतात की काल इतना महान और पृथ्वी इतनी विशाल है कि समय के साथ बड़े बड़ों की कीर्ति भी फीकी पड़ जाती है. या काळाच्या ओघामध्ये मोठ्या मोठ्यांची कीर्ती सुद्धा फीकी पडते, पण या संतांचे जे शब्द असतात त्यांच्यामध्ये इतकी क्षमता असते की हे काळ कितीही पुढे गेला तरी त्यांची वस्तुनिष्ठता कायम असते. भगवद्गीता 5,500 वर्षापूर्वी 6,000 वर्षापूर्वी लिहिण्यात आली, पण आजही तितकीच रेलिव्हेंट आहे, आजच्या परिस्थितीशी कम्प्लिटली निगडीत आहे. अवघाची आकाश स्थिती जेवी वायूसी नित्य वसती तेवी जगची विश्रांती स्थान जया. वाऱ्याला जसे आकाश हीच विश्रांतीचे स्थान आहे, त्याप्रमाणे संतांना हे सर्व जग हे विश्रांतीचे स्थान आहे, म्हणून या जगावर ते कायमस्वरूपी उपकारच करत राहतात. चांगदेव महाराजांना मजकूर लिहिताना, पत्र लिहिताना ज्ञानेश्वर महाराज हा आपल्या सद्गुरूंचा स्वानुभव सांगताना त्यांचे कर्तृत्व आणि वक्तृत्व आपणाकडे घेत नाही. मी म्हणत नाही कुठेच, कर्तृत्वही माझं नाही आहे आणि हे वक्तृत्वही माझं नाही आहे. आपले सद्गुरूच माझ्या मुखातून वदवित आहेत, मी केवळ त्यांचे माध्यम आहे असा त्यांचा इथे भाव आहे. माझ्या मुखे नाही बोलवत सखा कृपावंत वाचा त्याची, हाच त्यांचा भाव आहे. म्हणून निवृत्तीनाथांच्या चरणी कृतकृत्य होऊन ते म्हणतात स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे. कुणी? माऊली श्री निवृत्ती राजे. चांगदेवा, तुझ्या निमित्ताने हे गोड स्वानुभवाचा अमृत स्वानुभवाचा खाऊ मलाच नव्हे तर सर्वांना लाभेल आणि लाभला आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने भगवद्गीता जगाला लाभली, तसेच तुझ्या निमित्ताने हे गोड अमृत तुल्य खाद्य सर्व जगाला लाभले आहे, याला कोण नाही म्हणेल. आता चांगदेवाला अहंकारी समजणारे, चांगदेवाला तुच्छ समजणारे, चांगदेवाला खालचा लेखणारे त्यांनी या गोष्टीला व्यवस्थित ऐकावं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तुझ्या निमित्ताने हे गोड अमृत तुल्य खाद्य सर्व जगाला लाभले. आता इथे कोणाची थोरवी? तुझ्या निमित्ताने चांगदेवांची थोरवी. खाऊ दिला कोणी? निवृत्तीनाथांनी. मी इथे कोणीच नाही. मग अशा प्रकारे आपलं अस्तित्व आपल्याला खाली आणता येईल का? अस्तित्व तर जाऊ द्या, आपला इगो सुद्धा खाली आणणार नाही. तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुरे कोण म्हणे आकर्णिता. ही ज्ञानाची गोष्ट, एवढी गहन ज्ञानाची गोष्ट आणि तेही इतक्या गोड पद्धतीने बोलण्यात आलेली आहे आणि येणे रसाळपणे. मुळात गोष्ट कॉम्प्लिकेटेड आहे, कोणी कोणाला सांगायला तयार नाही आहे, पण ती गोष्ट इथे बोलल्या जात आहे. आणि नुसती बोलली जात नाही आहे तर रसाळपणाने बोलली जात आहे. आणि जेव्हा इतका रसाळपणाचा खाऊ मिळत असेल, आपण त्या रांगेत उभं असू, तर त्याला कोण नाही म्हणेल. सद्गुरूंचे जे बोलणे असते ते जर आत्मज्ञानाचे असेल आणि त्यातल्या त्यात ते रसाळ असेल, अमृत स्वरूप असेल, तर मग ऐकणारा कधीही पुरे म्हणणार नाही. अर्थात त्याची ऐकण्याची उत्कंठा आणखी आणखी वाढतच जाईल. भावार्थ गीता स्वरूपानंदांची भावार्थ गीता आहे, त्याच्यामध्ये एक ओवी येते. तद्वचन पडता श्रवणी लाटानंदाच्या उठती, परमामृत ते किती सेविले तरी न होई तृप्ती. सद्गुरूचे वचन कानात पडता बरोबर, तद्वचन पडता श्रवणी लाट आनंदाच्या उठती, आनंदाच्या उर्मी उठतात. परमामृत ते किती सेविले तरी न होय तृप्ती, इतकं सुंदर ते परमामृत असतं, ते कितीही सेवन केलं तरी तृप्ती होत नाही. भगवंताच्या वचनामृताने आनंदाच्या लाटा उठून ते परमामृत आणखीन पाहिजेच पाहिजे असतं, त्याच्याने कधी समाधान होतच नाही. चांगदेव महाराजांना आता हे बाह्य आडंबर किंवा अवडंबर टाकून अंतरंगात असलेल्या खऱ्या दैवाला पहा म्हणून सांगत आहेत. मागील 10-12 ओव्यांमध्ये हाच पोत ठसलेला आहे की चांगदेवा हे बाह्य देखावा, वाघावर बसणे, सिद्धीचा वापर करणे आणि लोकांना आकर्षित करणे, हठयोगाची साधना करणे, हे सगळं सोडून दे, यासाठी नाही आहे योग. आणि हे सर्व टाकून अंतरंगामध्ये असलेला जो खरा देव आहे, जो आत्मा जो अंतरंगात बसला आहे, त्याला पहा असं परत परत सांगतात. तू तुझे गुरु वटेश्वर आणि तुझे दैवत वटेश्वर हे वेगवेगळे नसून तेच तुझ्या अंतरंगात आत्मस्वरूपाने स्थित आहेत. त्यांना ओळख आणि त्याप्रमाणे हो.
देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञान देव म्हणे भजात्म देवा, अखंडित सेवा करा त्याची.
देव देव म्हणून व्यर्थ का फिरतोस, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. संत जनांचे ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाऊन गाऊन सांगायचे सर्वत्र, प्रत्येक आपल्या कार्यक्रमामध्ये ते सांगायचे. काशीला, रामेश्वराला, पुरीला, द्वारकेला कुठे कुठे जाशील आणि जाऊन काय होईल, व्यर्थ फिरणे आहे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेणसी मुळी कोण. तुला माहीतच नाही की खरा देव कुठे आहे. खरा देव तो तुझा आत्मा तुझ्यातच ठीक स्थित आहे. देवा नाही रूप, देवा नाही नाम, देवा नाही गाव कोठे काही. अरे देवाला रूप नाही, आकार नाही, त्याला नाव नाही, त्याला गाव नाही, तू तर तुझ्या आत्मधेच आहे. ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. तुमच्यामध्ये स्थित तुमचा आत्मा हाच खरा देव आहे आणि त्याचीच अखंडित सेवा करा, त्याचंच दर्शन घ्या. डोळे मिटा, बसा, आत्मध्ये जा, त्याचं दर्शन घ्या. आपली कामं अत्यंत नम्रपणे पण कसोटीने स्किलफुली आपली सर्व कामं करत जा आणि त्या परमात्म्याला जो तुमच्यामध्येच आहे त्याचं दर्शन घेत जा, त्याला नमस्कार करत जा. चांगदेवांच्या बाह्य जीवनाकडे पाहून ज्ञानोबांनी खरा देव कुठे आहे, कसा आहे, हे अत्यंत सोप्या भाषेत सांगितले आहे. चांगदेवाप्रमाणेच जगातील इतर भक्तांनाही हा उपदेश मोलाचा आहे. तुमच्या आमच्यासारख्यांना सर्वांना हे क्षणोक्षणी पदोपदी कळलं पाहिजे. आपला आत्माराम हाच खरा देव आहे. या 61व्या ओळीवरील विश्लेषण आज इथे थांबवू. थांबायच्या आधी परत एकदा त्या ओळीचा उच्चार करू.
चांग देवा तुझे निव्याजे, माऊलिया श्री निवृत्ती राजे, स्वानुभव रसाळ खाजे, दिधले लोभे.
तुझ्या निमित्ताने चांग देवा, माझ्या सद्गुरु राजांनी, माझ्या माऊलींनी माझ्यावर खूप कृपा केली आणि स्वतःच्या अनुभवाचा हा गोड खाऊ, हे गोड अमृत माझ्या हातावर दिले आणि हे मी तुला दिले. पण हे सगळं घडलं ते तुझ्या निमित्ताने आणि घडवून आणलं ते माझ्या स्वामी निवृत्ती राजाने.
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय.